आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गेल्या 11 वर्षात पायाभूत सुविधांवरच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये 6 पट वाढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। होर्मुसच्या सामुद्रधुनीतून मानवतावादी मदत सुलभतेनं आणि वेगानं पोहोचवण्यासाठी इराणची सहमती। नेपाळमध्ये माजी प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना अटक। IPL क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ। आणि मन की बात कार्यक्रमात उद्या प्रधानमंत्री देशवासियांशी संवाद साधणार। विकसित भारताच्या निर्माणासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करत असून गेल्या 11 वर्षात पायाभूत सुविधांवरच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये 6 पट वाढ केली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। उत्तर प्रदेशातल्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातल्या जेवर इथं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते। महामार्ग आणि एक्सप्रेस वेनवर सुमारे 17 लाख कोटी रुपये खर्च केले। देशभरात 1 लाख किलोमीटर महामार्ग जाळं विणण्यात आलं। जवळपास 100% ब्रॉडगेज नेटवर्कचं विद्युतीकरण झालं आहे असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। भारत आपल्या नागरिकांच्या सामर्थ्यांमुळे पूर्ण ताकदीनं पश्चिम आशियातल्या युद्ध संकटाचा सामना करत आहे असंही मोदी म्हणाले।
आज का एक कार्यक्रम भारत के नए मिजाज का प्रतीक है। हर देश इस संकट का सामना करने के लिए कुछ न कुछ कोशिश कर रहा है, प्रयास कर रहा है और हमारा भारत भी इस संकट का पूरी शक्ति से मुकाबला कर रहा है, देशवासियों की ताकत के भरोसे कर रहा है। संकट के इस समय में भी भारत ने अपने तेज विकास को निरंतर जारी रखा है।
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे 11,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार असून हा देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे। पहिल्या टप्प्यात विमानतळाची दरवर्षी सुमारे 1,20,00,000 प्रवाशांची क्षमता असेल। ती भविष्यात सुमारे 7 कोटी वार्षिक प्रवाशांपर्यंत वाढू शकेल। होर्मुसच्या सामुद्रधुनीतून मानवतावादी मदत सुलभतेनं आणि वेगानं पोहोचवण्यासाठी इराणनं सहमती दर्शवली आहे। जागतिक पुरवठा साखळीत ही सामुद्रधुनी महत्वाचा मार्ग असून तिथं मानवतावादी मदत आणि कृषी मालाची वाहतूक करू देण्याची संयुक्त राष्ट्रांची विनंती तेहराननं स्वीकारली आहे। संयुक्त राष्ट्रांमध्ये इराणचे राजदूत अली बहरेनी यांनी ही माहिती दिली। इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले होत असतानाही ही विनंती मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान भारताची 2 तेलवाहू जहाजं आज होर्मुझची सामुद्रधुनी पार करणार आहेत। भारतीय नौदलाच्या युद्धनौका त्यांच्या रक्षणासाठी तैनात करण्यात आल्या आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे युवराज आणि प्रधानमंत्री प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संवाद साधला आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली। समुद्री मार्गाने प्रवासाच्या स्वातंत्र्याची हमी आणि सागरी मार्ग खुले आणि सुरक्षित ठेवण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली। भारताप्रमाणे सौदी अरेबियानेही प्रादेशिक ऊर्जा सुविधांवरील हल्ल्यांचा निषेध केल्याची माहिती प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमातल्या पोस्टद्वारे दिली। सौदी अरेबियातील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी सलमान यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले। युद्ध परिस्थितीच्या परिणामांपासून देशवासियांचं रक्षण करण्यास भारत बांधील आहे अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली। नवी दिल्लीत अनेक वरिष्ठ मंत्र्यांचा समावेश असलेल्या एका अनौपचारिक मंत्रिगटाच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवताना सिंह यांनी आज हे विधान केलं। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्यास असलेले धोके, जीवनावश्यक वस्तूंची देशांतर्गत उपलब्धता आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। सरकार राबवत असलेल्या सर्व उपाययोजनांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली अशी माहिती राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली। महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कार्यालयामार्फत आयोजित 150 दिवस ई गव्हर्नन्स या विशेष कार्यक्रमात ठाणे ग्रामीण पोलीस दलानं संपूर्ण राज्यात सर्वोत्कृष्ट पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानं उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे। राज्यातल्या सर्व शासकीय विभागांच्या कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती। ई गव्हर्नन्स सुधारणा तसंच सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही मुख्यमंत्र्यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यावेळी उपस्थित होते. भारतीय गुणवत्ता परिषद यांच्यामार्फत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे 7 सर्वसमावेशक निकषांवर मूल्यमापन करण्यात आले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळचे माजी प्रधानमंत्री के पी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना आज सकाळी अटक करण्यात आली. गेल्या वर्षी नेपाळमध्ये तत्कालीन सरकारविरोधातल्या निदर्शनांवरच्या कारवाईमध्ये अनेक तरुण निदर्शकांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीने ओली आणि लेखक यांना जबाबदार धरलं आहे. नेपाळचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल काठमांडू इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला. ओली आणि लेखक या दोघांनाही उद्या न्यायालयात हजर केलं जाईल. दरम्यान या अटकेच्या निषेधार्थ सीपीएन यूएमएल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काठमांडू इथल्या बाबर महल इथल्या जिल्हा न्यायालयासमोर निदर्शनं सुरू केली. सीपीएन यूएमएल समर्थकांच्या अनेक जनसंघटनांनी मैतीघर मंडळापासून निषेध मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. 1 एप्रिलपासून रशिया शुद्ध पेट्रोलची निर्यात बंद करणार आहे. रशियाचे उपप्रधानमंत्री अलेक्झांडर नोवॅक यांनी ऊर्जा मंत्रालयाला तसा ठराव करण्याचे आदेश दिले आहेत. कच्च्या तेलाची निर्यात मात्र विना अडथळा सुरू राहील अशी रशियानं स्पष्ट केलं आहे. रशियानं काल रात्रभर युक्रेनवर 270 ड्रोननं चढवलेल्या हल्ल्यात 5 जण ठार झाले आहेत. नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी केलेला हा हल्ला होता असा आरोप युक्रेननं केला आहे. दुबईत अमेरिकेच्या छुप्या लष्करी तळावर आज इराणनं हल्ला चढवल्याचं इराणनं सांगितलं. तिथं अमेरिकेच्या 500 तुकड्या तैनात असल्याचा दावा इराणनं केला आहे. IRGC अर्थात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्सनं हा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेनं अजून तरी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पश्चिम आशियातला संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून यात येमेनच्या हुती बंडखोरांनी आज पहाटे इस्रायलच्या दिशेनं पहिलं क्षेपणास्त्र डागलं. इस्रायलनं लेबननची राजधानी बैरूत आणि दक्षिण भागात हिजबुल्लाच्या तळांवर केलेल्या हल्ल्यात अनेक नागरिक ठार झाले. इराण युद्ध संपल्यानंतर सौदी अरेबिया आणि इस्रायल या दोन्ही देशांनी परस्परांमधले संबंध सुरळीत करण्याची गरज आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मायामी इथल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ट्रम्प त्यांच्या अब्राहम कराराअंतर्गत या दोन्ही शक्तिशाली देशांवर संबंध सुधारण्यासाठी गेली अनेक वर्ष दबाव आणत आहेत. विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं आणलेल्या PME ड्राईव्ह योजनेच्या निकषांमध्ये केंद्र सरकारने बदल केला आहे. आता 31 जुलै 2026 पर्यंत नोंदणी झालेल्या दुचाकी आणि 31 मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या इलेक्ट्रिक रिक्षा आणि ढकलगाड्यांना ही प्रोत्साहनपर सूट मिळेल. 19वी इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू झाली. बंगळुरू इथं एम चिन्नास्वामी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये सामना सुरू आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या 6 षटकात 3 बाद 49 धावा झाल्या होत्या. ही स्पर्धा 31 मे पर्यंत सुरू राहील. मुंबईच्या वानखेडे मैदानावर उद्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांची लढत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 132वा भाग असेल. सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून ऐकता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या 11 वर्षात पायाभूत सुविधांवरच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये 6 पट वाढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मानवतावादी मदत सुलभतेनं आणि वेगानं पोहोचवण्यासाठी इराणची सहमती. नेपाळमध्ये माजी प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना अटक. IPL क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ. आणि मन की बात कार्यक्रमात उद्या प्रधानमंत्री देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.